मार्काचे शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय। काही दिवसांनी येशू कफरनहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले। तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही। एवढेच नव्हे तर दरवाजा बाहेर देखील जागा नव्हती। तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता। मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले, त्यास चौघांनी उचलून आणले होते, परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना। मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता ते खाट त्यांनी छपरातून खाली त्याच्या पुढे सोडले। त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे। तेथे काही नियमशास्त्रज्ञांचे शिक्षण बसले होते। ते आपल्या मनात विचार करू लागले की हा मनुष्य असे का बोलत आहे, हा दुर्लभ भाषण करीत आहे, देवाशिवाय कोण पापाची क्षमा करू शकतो। आणि तेव्हा ते आपल्या अंतकरणात असे विचार करीत आहेत। येशूने त्या क्षणी आपल्या आत्म्यास ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असे विचार का करता, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा उठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे यातील कोणते सोपे आहे। परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा। मग तो लगेच उठला, त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वांच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला। यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते। येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले। नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले। मग येशू लेवीला म्हणाला, माझ्या मागे ये। तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला। नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला। तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्याबरोबर जेवत होते, कारण ते पुष्कळ असून त्यांच्या मागे आले होते। तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परुषी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारासोबत जेवताना पाहिले। ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतोय। हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते। मी नीतिमान लोकांस नाही तर पाप्यांना बोलाव्यास आलो आहे। जेव्हा योहानाचे शिष्य व परुषी उपवास करीत होते तेव्हा काही जण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य व परुषी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत। येशू त्यांना म्हणाला, वराडाबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय, वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही। परंतु असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसात उपवास करतील। कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडित नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल। तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही, जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी याचा नाश होईल। म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात। नंतर असे झाले की येशू शब्बात दिवशी शेतातून जात असता त्याचे शिष्य कंसे मोडू लागले। तेव्हा परुषी येशूला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते हे का करतात। येशू त्यांना म्हणाला, जेव्हा दावीज व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खाव्यास हवे होते तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय? अब्याथार महायाजक असताना तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कुणी खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या याविषयी तुम्ही वाचले नाही काय? तो त्यास सांगत होता, शब्बात मनुष्यासाठी करण्यात आला, मनुष्य शब्बतासाठी करण्यात आला नाही, म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बताचा देखील प्रभू आहे।